आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 96 मतदारसंघात सुमारे 62% अधिक मतदान. राज्यात चौथ्या टप्प्यात 52% अधिक मतदानाची नोंद. नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर 4,000 कोटी रुपये देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन. मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून तिघांचा मृत्यू, 62 जण जखमी. राज्य सरकारचे चौकशीचे आदेश. आणि छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात 14 नक्षलवाद्यांना अटक. गडचिरोलीत चकमकीत 3 नक्षलवादी ठार. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज झालं. 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या 96 जागांसाठी आज मतदान झालं. आंध्र प्रदेशातल्या सर्व 25 जागा, तेलंगणातल्या सर्व 17 जागा, उत्तर प्रदेशात 13, महाराष्ट्रात 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 8, तर बिहारमध्ये 5 जागांवर आज मतदान झालं. झारखंड आणि ओडिशातल्या प्रत्येकी 4 आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या 1 मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार या टप्प्यात 62.73% मतदान झाल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं कळवलं आहे. या टप्प्यात सर्वाधिक सुमारे 76% मतदान पश्चिम बंगालमध्ये आणि सर्वात कमी 36.5% मतदानाची नोंद जम्मू काश्मीरमध्ये झाली. लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यासाठी एकूण 1,717 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. त्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह, अर्जुन मुंडा, जी किशन रेड्डी, अजयकुमार मिश्रा, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंह, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा आणि शत्रुघ्न सिन्हा, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं आज पश्चिम बंगालमधल्या बीरभूम आणि बहरामपूर लोकसभा मतदारसंघातल्या 2 मतदान केंद्रांच्या केंद्र अधिकाऱ्यांना हटवलं. तेलंगणात काही महिला मतदारांच्या ओळखीची वैयक्तिकरित्या पडताळणी केल्याबद्दल हैदराबाद भाजपच्या उमेदवार के माधवीलता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मतदान सुरु असताना कोडंगल इथं पत्रकार परिषदेत भाजपावर राजकीय टीका करून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्याविरोधात भाजपनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. राज्यातल्या पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद आणि बीड या 11 मतदारसंघात 52.5% मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक सुमारे 60%हून अधिक मतदानाची नोंद नंदुरबारमध्ये झाली. सर्वात कमी सुमारे 44% मतदान शिरूरमध्ये झालं. पुण्यात सुमारे 45% तर मावळमध्ये 46% मतदानाची नोंद झाली. मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे. जळगाव सुमारे 52%, रावेर 56%हून अधिक, जालना 59%हून अधिक, औरंगाबाद 54%, अहमदनगर 53.27%, शिर्डी 55.27%, तर बीड 58.37%. चौथ्या टप्प्यात आज राज्यातल्या एकूण 298 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित, रक्षा खडसे, इम्तियाज जलील, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात होते. राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,000 कोटींची भावांतर योजना आणली असून निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 कोटी रुपये जमा केले जाणार असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज धुळे मतदारसंघात सभा घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम नसून देशाला सुरक्षित ठेवू शकणार नाहीत असं शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहा यांनी पालघर जिल्ह्यात वसईमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टीका शहा यांनी केली. मोदींनी देशाला सुरक्षित केलं असून दहशतवाद संपवला असल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे, शहीदांचा अपमान करणं आणि कसाबची बाजू घेणं हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत केली. 3 वर्षापूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं होतं, त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारनं आरोपींना पाठीशी घालून न्याय दिला नाही असा आरोप त्यांनी केला. धार्मिक विभाजनाची भाषा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शोभत नाही, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होणार असून इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केला. इंडिया आघाडीचं सरकार येताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं वचन काँग्रेसनं दिलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 11 जुलै 2014 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल सादर केलेल्या अहवालावर अजून निर्णय झाला नाही असा आरोप जयराम रमेश यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना 75 उलटल्याचं कारण दाखवून राजकारणातून बाजूला केलं गेलं. आता नरेंद्र मोदी 75 वर्षाचे झाल्यावर अमित शहा यांना प्रधानमंत्री करणार का असा प्रश्नही त्यांनी विचारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईत घाटकोपर परिसरात अवकाळी पावसानं जाहिरात फलक कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर 62 जण जखमी झाले. या ठिकाणी एकूण 100 जणांहून अधिक जण अडकले असल्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या तुकडीसह पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा या ठिकाणी बचावकार्य करत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी इथं भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी उत्तर प्रदेशातील वाराणसीत मेगा रोड शो झाला. मोदींसोबत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील होते. प्रधानमंत्री उद्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी बिहारमधल्या हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि सारण इथं सभा घेतल्या. त्यांनी सकाळी पाटणा शहरातील तखत श्री हरमिंदर जी पटना साहिबला भेट दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत जाहीर सभा झाली. केंद्रात काँग्रेस INDIAची सत्ता आल्यास पहिलं काम गरीबी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी अमेठी इथं जाहीर सभा घेतली. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते अनुराग सिंह ठाकूर यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या हमीरपूर मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र दाखल केलं. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल त्यांच्यासमवेत होते. अनुराग ठाकूर या मतदारसंघातून गेल्या 4 निवडणुकांमध्ये यशस्वी झाले आहेत. सिमल्याचे विद्यमान खासदार सुरेश कश्यप आणि काँग्रेसचे तिथले उमेदवार विनोद सुलतानपुरी यांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भारत आणि इराण यांच्यातल्या चाबहार बंदर करारामुळे मोठ्या गुंतवणुकीचा तसंच भारताचा मध्य आशियाई संपर्काचा मार्ग मोकळा झाला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज 14 माओवाद्यांना अटक केली. मुंडावेडी पेडिया भागात जिल्हा राखीव रक्षक आणि पोलिसांचं पथक शोध मोहीम राबवत असताना ही कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितलं. अटक केलेल्या माओवाद्यांकडून स्फोटकं आणि प्रचार साहित्य जप्त केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यातल्या कतरंगट्टाच्या जंगलात C-60 पथकाच्या जवानाबरोबर झालेल्या चकमकीत आज 3 नक्षलवादी ठार झाले. यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात 96 मतदारसंघात सुमारे 62% अधिक मतदान. राज्यात 4थ्या टप्प्यात 52% अधिक मतदानाची नोंद. नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर 4,000 कोटी रुपये देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन. मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून तिघांचा मृत्यू, 62 जण जखमी. राज्य सरकारचे चौकशीचे आदेश. आणि छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात 14 नक्षलवाद्यांना अटक. गडचिरोलीत चकमकीत 3 नक्षलवादी ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.